कॅमेरा
आणि सेलेब कट्ट्यावर आपल्या गप्पा सुरू आहेत. फेमस कॉमेडी ऍक्टर भारत गणेशपुरे यांच्यासोबत. आणि भारत दादा, तुम्हाला हे विचारायचंय की जे तुमचे सगळे फॅन्स आहेत, लिसनर्स आहेत, तुम्हाला मिस करतायत आणि घरी काही जण बोर सुद्धा होत आहेत, सो त्यांना तुम्ही काय आयडियाज द्याल, घरी टाइम कसा स्पेंड करावा?
आता नाही, आता कसं आहे की मेन बरेच काही घर असे असतील की ज्यांना थोडी लँड उपलब्ध आहे, जमीन आहे, म्हणजे अंगण आहे, हे आहे, ते आहे. तर आता माझं तर काय, मी कालच त्याच्याशी बोलत होतो की ह्या ज्या काही कुंड्या आहेत आपल्या इथं शोभेच्या झाडाच्या, तर त्या आता शोभेच्या झाडाचे सगळे कुंड्या ज्या आहेत ह्या आपण खाली करून टाकू आणि त्यातली जी माती आहे ती परत एकदा गरम करून परत एकदा थंडीत भरून त्याच्यात आपल्याला जी आता जीवनावश्यक वस्तू आहेत ती पेरणी करूया. म्हणजे कोथिंबीर आहे, मेथी आहे, पालक आहे, एखादं टमाट्याचं झाड आहे, एखादं वांग्याचं झाड आहे, हे जर असे दोन तीन असे चार पाच कुंड्यात जर आपण हे लावले तर डेफिनेटली आपली एक गरज भागू शकते असं मला वाटतं. असं पण करू शकतो.
93.5 रेड एफएम बजाते रहो.